आपल्या हिंदू धर्मात देवदेवतांच्या आरत्या समूह पद्धतीनं गायल्या जातात. आजनसरा गावचे लोक तर भोजाजी महाराजांचे परमभक्त. ते सारे एकमुखाने आणि एकसुरात आरती म्हणतात श्री भोजाजी महाराजांची.